काट्याच्या आणीवर बसले तीन गाव, काट्याच्या आणीवर बसले तीन गाव, दोन वो साड एक वसे किना, दोन वो साड एक वसे किना, वसे किना, वसे किना, वसे किना, वसे किना, काट्याच्या आणीवर बसले तीन गाव, वसे चिना तेथे आले तीन कुंभार, दोन थोटे एक घडीतना, घडीतना त्याने घडली तीन मडकी, दोन कच्ची एक भाजे चिना, भाजे चिना त्यात रांधले तीन मूग, दोन हिरवे एक शिजे चिना, शिजे चिना, शिजे चिना, शिजे चिना, शिजे चिना, शिजे चिना तेथे आले तीन पाहुणे, पाहुणे अहो दोन रुसले एक जेवेचिना, जेवेचिना त्याला दिला तीन म्हशी, दोन वांझा आणि एक फळेचिना, फळेचिना तिला झाले तीन टोणगे, दोन मेले एक जगेचिना, 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 जगेचिना त्याचे आले तीन रुपये, दोन खोटे आणि एक चालेचिना, चालेचिना तेथे आले तीन पारथी, तीन पारथी अहो पण दोन आंधळे आणि एका दिसेचिना, 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 दिसेचिना त्याला दिल्या तीन बुक्या, दोन हुकल्या एक लागेचिना, ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव, सद्गुरुवाचो कळेचिना, काट्याच्या आणीवर बसले तीन गाव, काट्याच्या आणीवर बसले तीन गाव,